जमलो आहोत. 50 वर्षावरील साधक हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या स्वामींच्या दरबारात मी ससाने काका आपलं सर्व साधक भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थने होईल. सद्भक्त आनंदराव बेडेकर ही प्रार्थना म्हणतील. पूजनीय स्वामी माधवनाथजी दुकानात नेहमी या प्रार्थना म्हणत असत. सध्या बेडेकर काका ही माया अपार्टमेंटमध्ये पूजा झाल्यानंतर या प्रार्थना म्हणत असतात. आपण ती प्रार्थना ऐकूया.
अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे देवा, पोटी घालणे महान पापी मी मज परितु आपुला म्हणणे. पतित पावन ऐसे आपणा नाम धरिलेसी देवा, नाम धरिलेसी आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुझसी. दिनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा देवा, करुणा अवतारा दास गणूला नको लाऊ विन्मुख माघारा. मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, ध्यानी मनी तुझी मूर्ती घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षासी वारी रामा पंढरीसी होवो देवा, पंढरीसी होवो तुझी या समचरणांचा प्रेमा वाढत की जावो. साधू संतांची ती होवो सदैव मज भेटी देवा, सदैव मज भेटी दास गणू म्हणे वसती राहो गोदेच्या काठी. श्रीराम. करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा, माझ्या द्वारका नाथा. अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी, ऐसे वाटते पायी साहोनी संकोच ठाव थोडा सा देई, ठाव थोडा सा देई असो नसो भाव आलो तुझी या पाया, आलो तुझी या पाया कृपा दृष्टी पाये मजकडे पंढरी राया, मजकडे पंढरी राया तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, तुझी वेडी वाकुडी नामे भव पाश हाते आपुल्या तोडी, हाते आपुल्या तोडी करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा, माझ्या द्वारका नाथा माझ्या सद्गुरुनाथा.
आपण सर्व साधक मोठ्या प्रेमाने स्वामी माधवनाथजींचा जन्मशताब्दी उत्सव साजरा करतो आहोत. स्वामी माधवनाथजी म्हणत असं संतांची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करायची ही त्यांच्यासाठी नसून आपल्यासाठी साजरी करायची असते. आपणही तसं व्हावं, निदान तसा होण्याचा प्रयत्न करावा अशी संतांची इच्छा असते. आपल्या सर्वांसाठी स्वामी माधवनाथजी म्हणजे एक प्रेमाची, दयेची, ज्ञानाची मूर्तिमंत मूर्ती. साधनाकाळ स्वामीजींनी साधनेचे अपरिमित कष्ट उपासलेत. दैवगुणांचा अभ्यास, कर्मयोगाची साधना, भक्तियोगाची साधना स्वामीजींनी मोठ्या कट्टाने ही साधना केली. त्यांचा उत्साह आणि जिद्द पाहिली तर आपल्यालाही आश्चर्यचकित व्हायला होतं. बचेंगे तो और भी लढेंगे असं ते मोठ्या उत्साहाने आपल्याला प्रेरणा देऊन सांगत असत. साधकाचं ध्येय आत्मदर्शन आहे. जसं विद्या आणि पैसा कमवण्यासाठी काही काळ घराचा नातेवाईकाचा त्याग करून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं, तसं समाधानांनी सुख सुद्धा आनंद कमवण्यासाठी सुद्धा काही काळ संसारातून अलिप्त होऊन साधना करावी लागते असे संत सांगतात. सर्व संत सारी शास्त्रे आपल्याला आनंदात राहायला सांगतात, समाधानात राहायला सांगतात, परंतु हा आनंद जीवाला सहजासहजी मिळत नाही, आपोआप मिळत नाही, त्यासाठी साधना करावी लागते. मग ह्या आनंदाच्या आड काय येतं बरं? तर आपलेच राग आणि लोभ ह्या आनंदाच्या आड येतात. म्हणून साधनेचे कष्ट उपसून आपण जर का साधना केली तर हळूहळू हे विकार कमी होतात आणि आनंदाची प्राप्ती होते. यासाठी नामस्मरण, ध्यान, सत्संगती, संतांच्या मुखातून अद्वैत ग्रंथाचं श्रवण अशा साधना अनादिकाळापासून साधकांनी अवलंबल्या आहेत आणि त्यांना ही साधना करून आनंदाची प्राप्ती झाली आहे. यानेच जीवन धन्य होतं असं आपल्याला लक्षात येतं. सर्वसाधारण 50 नंतरचा रिटायरमेंटचा काळ म्हणजे रिटायरमेंटचे वेद लागतात. मन एक अस्वस्थ होऊन जातं, भविष्यात आपली कशी कसं होणार या चिंतेने मन हळूहळू ग्रासून जातं. वाढती महागाई, मुलांची उच्च शिक्षण, त्यासाठी लागणारा खर्च किंवा मुलामुलींची लग्न, याने आपण एक अस्वस्थ व्हायला होतं आणि नकळत काळजा आपल्या मनामध्ये प्रवेश करतात. या सर्वांचा परिणाम म्हणून मन चिंतेने ग्रासून जातं आणि साधनेचा वेग कमी होतो. 50 ते 60 नंतर आपला उत्साही कमी व्हायला लागतो. काही वेळेस जीवनात काही आजार प्रवेश करायला लागतात आणि व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कमकुवत होते. एक प्रकारची मरगळ जीवनामध्ये येते आणि साधना सुद्धा पाहिजे तशी होत नाही. वाटेला आलेली नित्याची कर्म सुद्धा वेळच्या वेळी होत नाही आणि जास्त अवांतर वेळ असा सहज कुठेतरी घालवला जातो. साधना ढिली पडते आणि अशा याच्यामध्ये तो खूप अस्वस्थ होतो. या दृष्टीने आपण स्वामी माधवनाथजींचं जीवन जर पाहिलं तर स्वामीजींचं वय या वयात असताना स्वामीजींच्या जीवनामध्ये संतांच्या जीवनामध्ये तसेच प्रसंग दिसतात आपल्यासारखेच. त्यांच्याही जीवनामध्ये मुलामुलींचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचे आजारपण, सरला मातोश्रींचे आजारपण, स्वामीजींचे स्वतःचं आजारपण, साधकाची सुखदुःख ही स्वामींच्या जीवनात दिसतात की तरीही ते आनंदात होते. ते आनंदाचं जनरेटर असं त्यांना म्हणत असत, असं जेविताई म्हणतात की तिथे गेलं की सहज आनंद मिळत असे. आणि त्याही परिस्थितीत संत आनंद कसे राहू शकतात, आपल्याला का मिळत नाही असं, यासाठी हा आपल्याला हा उपक्रम आपल्याला राबवायचा की आपल्या जीवनात बी असे व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा मुद्दे हेतू आहे. इसवीसन 1967 ते 1996 पर्यंत म्हणजे हा 50 नंतरचा स्वामीजींचा ठेवेपर्यंतचा काळ. या काळामध्ये स्वामीजींना बाळासाहेब वाकडे प्रवचनकार म्हणून मान्यता पावले. याच काळामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना सदशिष्य म्हणून ही पावती दिली. याच काळामध्ये ते सद्गुरु पदाधिष्ठित स्वामी माधवनाथ म्हणून त्यांना उत्तराधिकार दिले. हाच काळ तो. आणि असं असतानाही ते कितीतरी बाक्का प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले तरी त्यांची साधना उत्साहाने, त्यांचं चिंतन उत्साहाने होत असत, सेवा उत्साहाने होत असत. या आपण स्वामीजींच्या जीवनाचं 3 टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत. वय वर्ष 50 ते 60, वय वर्ष 60 ते 70, वय वर्ष 70 ते 80 म्हणजे देह ठेवपर्यंत काळ. या कालावधीमध्ये ज्यांनी स्वामी माधवनाथजींचं जवळून दर्शन घेतलं, ज्यांनी स्वामीजींनी ज्यांना आधार दिला, प्रेमाने आपलं म्हटलं आणि मातेचं प्रेम दिलं, सद्गुरु कार्याची सेवा करण्याची ज्यांना भाग्य लाभलं, अशा प्रेमळ स्वामी भक्त सद्भक्त रजनीताई नेर्लेकर स्वामीजींच्या 50 ते 60 हा जीवनपट उलगडून दाखवतील. आपण तो ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात 50 ते 60 वयाचा काळ कसा असतो? तर मुलांची शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, व्यवसाय, उद्योग, त्यांची लग्न, नंतर नातवंड, यानंतर घरातील मंडळी आपल्याला बाजूला सारायला लागतात. तुम्ही आता संसारात जास्त लक्ष घालू नका, रामनाम घ्या, तीर्थयात्रेला जा, अशा सूचना घरातून यायला लागतात. हा काळ मोठा कठीण असतो बरं का. सर्व गोष्टी हातातून निसटून जात असतात. यातच होत. सर्व गोष्टी हातातून निसटून जात असतात. होत पण 54 साधारण सर स्वामी 54 नंतर साधारण अनुभव होतो की सुनाई यायला लागतात. जरा लक्ष नाही. हा काळ मोठा कठीण असतो बरं का. सर्व गोष्टी हातातून निसटून जात असतात. शरीराच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. मनाने जन्मभर पकडून ठेवलेला संसार हातातून सुटताना कासेविसी वाढते. फार व्यग्रता येते. हा अनुभव सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला येतोच येतो. शिवाय साधकांनाही यातून जावं लागतं. पण आज सावधपण असेल वर सद्गुरु कृपांकित असेल तर त्यातून मोठ्या विवेकानं बाहेर पडता येतं. अशा वयात साधकांना मार्गदर्शक ठरेल असेच लीलाचरित्र स्वामी माधवनाथांनी आपल्या समोर उभा केलेला आहे. स्वामीजींच्या जीवनातील वयाच्या 50 ते 60 या कालावधीतील त्यांच्या साधनेबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. मी स्वामीजींना त्यांच्या वयाच्या 60 नंतर पाहिलं. त्यावेळी ते स्वामी माधवनाथ सद्गुरु पदाधिष्ठ होते. त्यांनी केलेली साधना, आत्मविश्वास, धैर्य, करुणा, सद्गुरूंबद्दलची शरणागत्ता असा वाटचालीचा थोडासा प्रवास पाहणार आहोत. स्वामीजींच्या जीवनाचा आलेख पाहिला तर 1967 ते 1977 हा कालावधी सुवर्ण काळच होता. सद्गुरु भेट ते अनुग्रहापासून सर्व संप्रदायाचे अधिकार त्यांना मिळेपर्यंत मिळाले ते या सुवर्ण काळात. 1968 साली स्वामी स्वरूपानंदांकडे प्रथम गेले. अनुग्रहानंतर माझे सद्गुरु मला भेटले असा त्यांना दृढ विश्वास वाटला. स्वरूपानंदांकडे जाण्यापूर्वी माधवनाथांच्या गुणांकडे पाहिलं तर लहानपणापासूनच जिद्द त्यांच्या अंगी होती. संसार व उद्योगधंदा करत असतानाच त्यांनी ज्या नेताने व जिद्दीने पारमार्थिक साधना केली ती साधना स्फूर्ती देणारी आहे. आत्मदर्शनाचा ध्रुवतारा समोर ठेवून स्वामीजींनी आपली जीवननौका या जिद्दीच्या जोरावर ध्येयाप्रत नेली आणि आनंदाचे अढळपद प्राप्त करून घेतलं. सातत्य हा गुणांनी ते युक्त होते. त्यांनी आपले जीवन चंदनाप्रमाणे झिजवून दुसऱ्याला आनंद सुख समाधान देणारं घडवलं. सर्व अंतरंग अत्यंत निर्मळ स्वच्छ प्रेमरूप बनवलं. ज्ञानेश्वरी दासबोधातील महापुरुषांची लक्षणे त्यांच्या ठाई एकवटलेली होती. बोधाकडे वाटचाल करताना ते गुणग्राहकही होते. म्हणून ज्ञानेश्वरी निरूपणाची गोडी ते सर्वांना लावू शकले. सर्व जीवनाकडे अत्यंत रसिकपणे पाहण्याचा त्यांचा स्वभाव कधी परमार्थाच्या अलिप्तपणाच्या आड आला नाही. कितीही त्रास झाला तरी दुसऱ्याचा भाव जाणणे हा त्यांचा स्वभावच झाला होता. या सर्वामुळे त्यांचं दर्शन नित्य प्रसन्न शांत तृप्त असं होतं. असे सर्व गुणांनी परिपूर्ण झालेले स्वामीजी 1968 साली वयाच्या 51व्या वर्षी पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी गेल्यावर ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्या वाचण्यास सांगून बाळासाहेबांचं परमपवित्र जीवनच त्यांनी त्यांच्या समोर उभं केलं. स्वामीजी म्हणत, सुमनु आणि शुद्धमती अनिंदकु अनन्य गती पै गोप्येही तयाप्रती चावळीजे सुखे. या ओव्यांचा अभ्यास गेल्या 15 वर्षापासून करतच होतो. त्याला पुष्टी मिळाली. स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रह दिल्यानंतर अगोदरच सर्व गुणांनी अलंकृत झालेल्या बाळासाहेबांना परिस्पर्श झाला. त्यांना तत्वमसी या बोधासाठी फार वाट पाहायला लागली नाही. तो बोध सहजच उलगडत गेला. म्हणून स्वामीजींना पाहिल्यावर स्वरूपानंदांनी उद्गार काढले, मला वाटतं माझं काम झालं आहे, बाकी यापुढे बाळासाहेब सारं काही करतील. अनुग्रहाच्या वेळी स्वरूपानंद म्हणाले, आजवर माझ्याकडे संप्रदायानुसार जे काही आलं आहे ते सर्व काही तुम्हाला देत आहे. 1968 ते 1974 हा कालावधी माधवनाथांसाठी अतीव महत्वाचा वाटतो. साधकावस्थेतील बाळासाहेबांना सद्गुरूंची भेट झाल्यावर पुढे 5-6 वर्षाच्या अत्यंत अल्प कालावधीत त्यांच्यात जे परिवर्तन झालं ते अत्यंत विलक्षण आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या सान्निध्यात त्यांच्या प्रेमगंगेत स्नान करून ते कृतार्थ झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेली साधना पूर्वीसारखी चालू ठेवली. ध्यान नामाच्या बैठकी, ज्ञानेश्वरी दासबोध या अद्वैत ग्रंथांचे अनुभव सिद्ध परिशीलन, प्रेमाचा अलिप्तपणाचा, करुणेचा व व्यापकत्वाचा अभ्यास, यामुळे त्यांचे सारे जीवन, सारे त्यांचे सारे विश्व मंगलमय आनंदमय होऊन गेले. सद्गुरू सर्व ठिकाणी भरून राहिले आहेत याचा त्यांनी स्पष्ट अनुभव घेतला. त्यामुळे स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता ही गोष्ट सत्य झाली, अनुभव सिद्ध झाली. स्वामी स्वरूपानंदांसमोर केलेल्या ज्ञानेश्वरी प्रवचनाने त्यांच्या साधनेवर निरूपणावर सद्गुरूच्या पसंतीची मोहर उठवली गेली. मांगल्याला मांगल्य भेटावं त्याप्रमाणे दोघांची भेट होती. स्वामी माधवनाथाबद्दल काय म्हणाले ते पाहू. जीवनाचे मांगल्य मला स्वामीजींनी शिकवले. परमार्थाची वाटचाल मी करत होतो खरा, अद्वैत ग्रंथांचा अभ्यास केला होता, संतसंगती मिळाली होती, तरी आजच्या सद्गुरु कृपेने जगाकडे पाहण्याची माझी दृष्टी पूर्णतया बदलली. माझ्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे हे माझ्या ध्यानात आलं. कावळ्याची कावकाव, चिमणीची चिवचिव, आत्मारामाचा ध्वनी आहे असं वाटू लागलं. अंतःकरण अतीव करुणेनं भरून गेलं. लोकांच्या सुखदुःखाशी एकरूप होऊ लागलो. ज्ञानेश्वरीचा हळुवारपणा अंतःकरणात पिळवू लागला. निंदास्तुती, मान अपमान या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. पारमार्थिक पथावरील मी खरोखर कापडी झालो. या त्यांच्या वाक्यांनी त्यांची वाटचाल किती वेगाने झाली आहे हे समजून येतं. हे सर्व करताना सद्गुरु कृपा झाल्यानंतर त्यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांच्या साधनेला जोराने सुरुवात झाली. सर्व ठिकाणी तेच तत्व भरून आहे याची त्यांनी अनुभूती घेतली. दिवसेदिवस चढत्या वाढत्या गोडीने ते साधना करू लागले व तो बोध अंगात मुरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागले. आत्मप्रकाश, आत्मानंद, स्वरूपानंद याच्या शास्त्रांचा अभ्यास त्यांचा होताच, पण अनुभव नव्हता. सद्गुरूंनी उपदेश केल्यावर देह मन बुद्धी यांचे निराकरण केल्याखेरीज जे काही प्राप्तव्य आहे तोच बोध असतो हे स्वामी स्वरूपानंदामुळे, सद्गुरूमुळे मग त्यांना समजलं व त्याच प्रकाशात त्यांचे जीवन उजळून निघालं. सद्गुरू असती हृदयात सत्शिष्याचे जागवित ही प्रचिती त्यांना आली. त्यामुळे ते शांत तृप्त आत्मतृप्त स्वामी माधवनाथ झाले. 1969 साली म्हणूनच स्वरूपानंद त्यांना म्हणाले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्यानंतर ते म्हणाले, ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, तुम्ही ते करीत आहात, लोकांना ते करायला शिकवा. स्वामी माधवनाथांच्या अंतरंग साधनेला, ज्ञानेश्वरीच्या अनुभव सिद्ध प्रवचनाला त्यांनी हा मनपूर्वक आशीर्वाद दिला. अशा रीतीने प्रपंचच परमार्थ रूप करून परमार्थातील अत्युच्च शिखर संपादन करून ते ज्ञानेश्वरीमय झाले, सद्गुरुमय झाले. ज्ञानेश्वरीनेच मला श्रीचरणी आणले असे ते म्हणत. बाळासाहेब उणे ज्ञानेश्वरी म्हणजे शून्य असा त्यांचा भाव होता. माधवनाथांनी अत्यंत कृतज्ञतेने सद्गुरु माऊलीला आपल्या हृदयात घट्ट धरून ठेवलं होतं. प्रथम भेटीपासून त्यांचा वियोग त्यांनी होऊ दिला नाही. सद्गुरूंना अत्यंत शरणागत भावाने त्यांनी प्रार्थना केली. रिताकुंभ समुद्रात बुडवला आहे, तो आता उचंबळत बाहेर निघेल असा आशीर्वाद द्या. या प्रार्थनेने स्वरूपानंदांनी आपल्या अत्यंत प्रिय शिष्याला आशीर्वाद दिला. म्हणून मी होवनी माते सेवणे आई आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे. 1970 साली असेच पावसला गेल्यानंतर स्वामीजी त्यांना म्हणाले, ज्याला आत्मबोध झाला आहे, जो कर्मफळाशी विटला आहे, त्याला शांती त्यांच्या घरी येऊन माळ घालते. अशा ओवीचा अर्थ सांगून ते म्हणाले, तुम्ही शांत झाला आहात, लोकांना तसे शांत होण्यास शिकवा. अशा रीतीनं माधवनाथांचं संपूर्ण जीवन ज्या प्रेमाला वाहून घेतलं होतं त्याचा प्रसाद त्यांना मिळाला व गुणातीताची शांती त्यांना प्राप्त झाली व त्याचा अनुभव आला. 1971 साली पावसला गेल्यानंतर स्वरूपानंदांच्या जवळ नमस्कार करून बसले असताना सोहम ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखवल्यानंतर स्वामी स्वरूपानंद म्हणाले, सोहमची प्रक्रिया तुम्ही 2 वर्षांनी संप्रदायासहित मंत्र देऊन सांगायला सुरुवात करा. या गुरुआज्ञेने माधवनाथांची आजवरची साधना सफल झाली. त्यांना वाटलं, नरजन्म ज्याकरता असतो ते प्राप्तव्य लाभलं, जीवनाला धन्यता प्राप्त झाली. 1973 साली पावसला गेल्यानंतर माधवनाथांना स्वामीजी म्हणाले, दिवसेदिवस माझी प्रकृती क्षीण होते आहे, तुम्हाला मी सारे काही दिले आहे, तुम्ही सारे काही नीट कराल, सारे काही सांभाळाल अशी मला खात्री आहे. गुरुकृपा आणि साऱ्या संप्रदायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, आनंदात राहा, साधना करा. त्यावर स्वामी माधवनाथ म्हणाले, आपल्या कृपेने आणि आपण दिलेल्या सामर्थ्याने मी हे निश्चित करू शकेन, विलक्षण अशक्तपणा असूनही स्वामी स्वरूपानंद आनंदात दिसले. असे स्वामीजी पावसला गेल्यानंतर ही भेट नेहमीसारखी नाही असे समजले. नाथ संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी मी बाळासाहेबांवर सोपवत आहे असे स्वरूपानंदांनी सांगितले. यावर माधवनाथ म्हणाले, मी संसारी माणूस, नाथ संप्रदायाची धुरा वाहण्यास योग्य नाही, शिवाय दुकानचा व्याप आहे. यावर निरोप देणारे ग्रस्त म्हणाले, हो, स्वामीजींनी एक निरोप अजून दिलाय, मी फक्त बोलेन, यावर बाळासाहेबांनी बोलायचं नाही. अशा रीतीने स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आलेला नाथ संप्रदाय संपूर्ण करून त्यांना आशीर्वाद दिला, उपासना करा, यथामती यथाशक्ती गुरुपरंपरा चालवा, तुम्हाला माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. भक्तीप्रेमाने, साधनेने, दृढ संकल्पाने, सद्गुरूवरील प्रेमाने, शरणागत भावाने नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ झाले. 1974 साली ऑगस्ट महिन्यात स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला. स्वामी स्वरूपानंद कृपावंत मायबाप यापुढे देहाने दिसणार नव्हते. यानंतर स्वामी माधवनाथांनी 1 वर्ष थांबून अनुग्रह देण्यास सुरुवात केली. सद्गुरु कृपा किती थोर असते, साधक तयारीचा असेल तर त्याचे सोने होऊन जाते हेच खरे. 1977 सालापासून साधारणपणे तरुण वर्ग स्वामीजींकडे आकर्षित झाला व एका पारमार्थिक पर्वाला सुरुवात झाली. हा सर्व गौरव माधवनाथांच्या भगवत भक्ताचा, त्यांच्या साधनेचा, उपासनेचा, स्वप्रयत्नाने, सद्गुरु कृपेने गाठण्याचा आहे. आज त्यांच्या चरणी प्रार्थना करूया, स्वामीजी प्रपंच परमार्थ रूप करताना विवेकासही साधना आमच्याकडून व्हावी व आपल्यावरील प्रेम वृद्धिंगीत व्हावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना व कोटी कोटी प्रणाम.
रजनीताईंच्या भावपूर्ण अशा स्वामीजींच्या जीवनपटाचं आपण दर्शनच जवळपास घेत होतो असं भावत होतं. आणि रजनीताई सुद्धा किती सरेंडर आहे स्वामीजींशी हे आपल्याला यातून भावतं. अगदी कमी वेळामध्ये स्वामीजींचं आपण 50-60 हा पहिला टप्पा पाहिला, यानंतर वयवर्ष 60-70 हा जीवन प्रवास आपण पाहणार आहोत. ज्याने गेली 35 वर्ष स्वामी कुटुंबात सहज रमल्या आणि मितभाषी तसंच साधना दक्ष अशा आपल्या वृंदताई स्वामीजींचं 60-70 या जीवनाचं दर्शन आपल्याला घडवतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपला 50 वर्षावरील युवा स्नेहाचा कार्यक्रम. स्वामीजींची जन्मशताब्दी ही आपल्यासाठी विशेष उत्साह देणारी, विशेष आनंद देणारी अशी आहे. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी आपला 50 पुढल्या वयोगटाचा कार्यक्रम जेव्हा केंद्रात पहिल्यांदा झाला तेव्हा केंद्रात आल्यावर वाटलं, आज 25-35 इथले युवा इथे नाहीत, जणू काही चैतन्यच नाही. ही मुलं केंद्रात वावरतात तेव्हा किती उत्साह वाटत असतो. थोडेसे उदास होऊन मी स्वामीजींच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि लक्षात आलं की ते किती प्रसन्न आहेत. त्यांची प्रसन्नता बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. नित्य तृप्त, नित्य प्रसन्न असे स्वामीजी आपल्याबरोबर अखंड आहेतच. किंबहुना आपल्या सर्वांचा आनंदाचा झरा तेच तर आहेत. आज आपण स्वामीजींच्या जीवनाचा 50-80 वर्षांचा कालखंड आणि या काळात त्यांनी जिद्दीने केलेला परमार्थ पाहतो आहोत. मी त्यांच्या वयाच्या 60-70 वर्षाच्या कालखंडाचे अवलोकन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे. 60ची चाहूल लागली की साधारणपणे माणूस निवृत्तीच्या गोष्टी बोलायला लागतो. 60 वर्षे हे निवृत्तीचे वय ठरवले गेलेले असले तरी मनानेच आपण जास्त निवृत्त होतो. आपला परतीचा प्रवास सुरू झाला असे वाटू लागते. नवीन जबाबदारी घेण्याची गोष्ट तर सोडूनच द्या, पण आहे ती कामे कमी करून विश्रांतीची स्वप्न बघू लागतो. खरं तर असा विचार करणारे हे आपले आळशी मन असते हे आपल्या लक्षात येत नाही. पण याचसाठीच्या उंबरट्यावर स्वामीजीने वेगळीच स्वप्न बघितली, वेगळीच भरारी मारली. स्वामी स्वरूपानंदांची, नाथ संप्रदायाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. एकदा त्यावेळचे राजदूत श्री आप्पासाहेब पंत स्वामीजींकडे आले होते. स्वामीजींचे हे शुद्ध परमार्थाचे कार्य पाहून ते म्हणाले, चांगला माणूस निर्माण करण्याच्या या कार्याची समाजाला अत्यंत गरज आहे, पण हे किती कठीण आहे. फाटलेल्या आकाशाला ठिगळ कसे लावणार. खरोखरच स्वामीजींनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने ठिगळ लावण्याचे हे दुरापास्त काम केलं आणि एखाद्या तरुणाला लाज देईल अशा उत्साहाने त्यांनी हे काम त्यांच्या वयाच्या 60 नंतर केलं. स्वामीजींच्या वयाची 60-70 वर्षे म्हणजे 1977-1987 हा कालखंड. खरं तर आपला विषय असा आहे की या काळात स्वामीजींनी जिद्दीने केलेला परमार्थ. पण या काळात म्हणजे स्वामीजींच्या 60 नंतर आपल्याला त्यांचे दर्शन घडले ते एक पूर्णत्व प्राप्त झालेला महापुरुष असेच. परमार्थ आणि स्वामीजी वेगळे, साधना आणि स्वामीजी वेगळे असे ते कधीच दिसले नाहीत. ते आनंदरूप, ज्ञानस्वरूप, प्रेमस्वरूप, विवेक वैराग्याची जणू मूर्ती असेच होऊन गेले होते. आणि या काळात अजून एका गोष्टीचे दर्शन आपल्याला घडले ते म्हणजे त्यांचा मोक्षरूप झालेला संसार. समर्थांनी घरीत राहून एकांतात साधना केली आणि ते जेव्हा एकांतातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या मुखातून तेजस्वी उद्गार बाहेर पडले, मी पूर्ण झालो आहे आणि तुम्हाला कोणालाही पूर्ण करायला मी समर्थ आहे, असेच सामर्थ्य स्वामीजींना त्यांच्या 60 प्राप्त झाले होते. या काळात फेडित पाप ताप, पोखित तिरींचे पादप, समुद्र जाय आप, गंगेचे जैसे, तैसी बांधिली सोडित, बुडाली काढित, साकडी फेडित आरताची, किंबहुना दिवसराती, पुढीलांची सुख उन्नती, आणिता आणित स्वार्थी प्रवेशजे, या ज्ञानेश्वरीतील ओवीप्रमाणे त्यांची जीवनगंगा पुढे चालली होती. आपल्याला माहिती आहे या काळात त्यांच्या कार्याने खूप मोठी झेप घेतली, खूप मोठी उंची गाठली. 75 सालापासून स्वामीजींनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली होती, आता सांप्रदायिक कार्याला सुरुवात झाली होती. स्वामीजींचे या काळातले कार्य आपल्याला सर्वांना माहिती आहे. संप्रदायाची ही नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी दुकान विकण्याचा निर्णय घेतला, साधकांच्या घरी ध्यान केंद्र सुरू केली, ग्रंथ निर्मिती केली, 2 ध्यान मंदिरं उभारली, आनंद यात्रा काढल्या, अनेक प्रवचनं सत्संग याद्वारे साधकांना प्रबोधन केलं आणि हे सर्व स्वामीजींनी त्यांच्या वयाच्या 60 नंतर केलं. कसं केलं हे सर्व त्यांनी? उदंड कामे करणारे अनेक जण असतीलही पण स्वामीजींच्या प्रत्येक कर्मात परमार्थ मुरला होता. त्यांचे सारे जीवन दैवी होऊन गेले होते. स्वामीजींनी दुकान विकलं आणि दुकान हा विषय त्यांच्या जीवनातून बंद होऊन गेला. उपर्ण झटकलं की चालला हे जे प्रवचनातून ते सांगत, तो महापुरुष कसा असेल याचे दर्शन साऱ्यांना घडले. नोकरी व्यवसायातून निवृत्त झालेल्यांच्या जीवनात जी पोकळी निर्माण होते ती त्यांच्या जीवनात कधीच निर्माण होणार नव्हती, कारण त्यांच्या दृष्टीपुढे काही वेगळेच ध्येय होते. स्वामीजींनी हजारोंना अनुग्रह दिले. एकावेळी एकाला अनुग्रह दिला, 10 जणांना पण दिले आणि एकदा बारामतीला एकाच वेळी 65 जणांना अनुग्रह दिले. तसेच नागपूरला जाताना गाडीत पण अनुग्रह दिला. हा नागपूरचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. अजून एक असाच वेगळा अनुग्रहाचा प्रसंग, मुंबईचे श्री पांचाल हे लोकलमधून जाताना हरिपाठ वाचत असत. ते पाहून एका व्यक्तीने त्यांना स्वामीजींच्या दुकानाचा पत्ता दिला आणि सांगितले, तुम्हाला सद्गुरूंकडून अनुग्रह हवा असेल तर इथे जा. दुसऱ्याच दिवशी श्री पांचाल स्वामीजींच्या दुकानात आले आणि त्यांनी स्वामीजींपाशी अनुग्रह मागितला. स्वामीजींनी त्यांना एक पांढरे फूल घेऊन दुपारी 2 भागेश्वर निवासात बोलवले. त्यांची तळमळ लक्षात घेऊन पुन्हा कधीतरी या असे न सांगता आपली दुपारची विश्रांती दूर सारून स्वामीजींनी त्यांच्यावर अनुग्रहाची कृपा केली, कल्याणाचा मार्ग दाखवला. स्वामीजींच्या प्रेरणेने माया अपार्टमेंट्स आणि अध्यात्म मंगलधाम ही दोन ध्यान मंदिरं उभारली गेली. त्यातले गालीचे झुमर पडदे त्यांच्या खरेदीला ते स्वतः रिक्षेतून जात असत. एखादे तरुण दाम्पत्य आपले नवीन घर कसे सजवेल त्याहीपेक्षा उत्साहाने स्वामीजींनी ही ध्यान मंदिरं सजवली. साधकांसाठी ध्यान मंदिरे बांधली आहेत, आता तुमच्यासाठी ते हक्काचे स्थान आहे, तिथे येऊन तुम्ही ध्यानाला बसा असे केवळ ते सांगून राहिले नाहीत. दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 7:30 ठोक्याला ते स्वतः ध्यान मंदिरात हजर असत. 1985 अखेरीला स्वामीजी भागेश्वर निवासमधून माया अपार्टमेंट्समध्ये राहायला आले. पण स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई महिन्यातून एखाद्या मंगळवारी भागेश्वर निवासात जात असत आणि पूर्ण स्वच्छता करत असत. त्यांची स्वच्छता म्हणजे तरुणांना सुद्धा जमेल की नाही अशी होती. ते फक्त दोघंजण अधूनमधून एका खोलीतले सर्व सामान दुसऱ्या खोलीत आणि दुसऱ्या खोलीतले सामान पहिल्या खोलीत अगदी कपाट कॉट सकट हलवत असत. आणि हे सर्व इतके सहज लीलया आणि अगदी कमी वेळात, केवळ अर्ध्या पाऊण तासात. कुठेही जास्त वेळ घालवायला त्यांच्याकडे वेळ होताच कुठे. त्यांचे जीवन हे सर्वांसाठी होते. त्यांचा प्रत्येक क्षण हा त्यांनी आमच्यासाठी खर्च केला. या काळात त्यांचा लोकसंग्रह जणू कळसाला पोचला होता. त्यांनी लोकांचा कधी कंटाळा केला नाही आणि तितकेच ते पूर्ण एकांतात सुद्धा रमत असत. दर सोमवारी रात्री ते सद्भक्त सप्रेकाका यांच्या घरी जात असत. मंगळवारचा पूर्ण दिवस मौनात घालवून ते बुधवारी सकाळी मायाला परत येत असत. एक प्रकारे एकांताच्या आणि मौनाच्या साधनेचा आदर्श स्वामीजींनी साधकांच्या समोर ठेवला होता. दिवसभरात स्वामीजींना 25 जण तरी भेटायला येत असत. प्रत्येकाची वेळ ते अचूक पाळत असत. त्यांची वेळ देण्याची पद्धत सुद्धा कधी कधी गमतशीर असे. ते सांगत असत, 10:30 कमी असताना ये, 11:45 कमी असताना ये. अनुग्रहाच्या वेळी ते सांगत, 9:45 कमी असताना या. आयुष्यात एक क्षणही त्यांनी कधी फुकट घालवला नाही. त्यांच्या सबंध जीवनात त्यांनी वेळेला महत्व दिलं, वेळेला मान दिला, त्यामुळे शेवटी त्यांनी काळाला जिंकलं. सद्भक्त चोभे काका आणि श्री प्रभू यांनी साधकांना साधनेसाठी तसेच परगावच्या साधकांना उतरण्यासाठी म्हणून आपले फ्लॅट मंडळाला दिले होते. या फ्लॅटची स्वच्छता त्याही वयात स्वामीजी आणि मातोश्री सल्लाताई अधूनमधून करत असत. एकदा त्यांच्याबरोबर चोभे काकांच्या फ्लॅटवर जाण्याचा प्रसंग आला. आम्ही तिघे रिक्षातून गेलो. रिक्षाचे पैसे स्वामीजींच्या मुठीतच होते. उतरताना ते त्यांनी लगेच रिक्षावाल्याला दिले आणि आम्ही फ्लॅटवर गेलो. तिथे गेल्यावर लगेच सल्लाताईने केर काढायला सुरुवात केली आणि स्वामीजींनी फडके घेऊन सामान पुसायला सुरुवात केली. मला कळेना स्वामीजींच्या हातातले फडके घ्यावे का सल्लाताईंच्या हातातली केरसुणी. घरातला केर काढला गेला, जमीन पुसली, फर्निचर पुसले गेले. जाताना सल्लाताईंच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत चादर आणि उशीचे अभ्रे होते, ते बदलले. जुनी चादर धुवायला बरोबर घेतली. सर्व साफसफाई झाल्यावर स्वामीजींनी उदबत्ती लावली आणि कॉटवर बसले आणि अगदी प्रसन्न होऊन हसले आणि म्हणाले, हं झालं. आणि बसले ते किती क्षणभर, घड्याळात मोजून 1 पण नाही, पुन्हा घरी परत. क्षिप्रसारिता या गुणाने सुद्धा थक्क होऊन स्वामीजींकडे पाहत राहावं अशी स्वामीजींची सर्वच कर्म होती. साठीनंतर आपण कुणाचा तरी आधार शोधत असतो. स्वामीजी हजारोंचे आधार होऊन राहिले. स्वामीजींनी त्यांच्याजवळ आलेल्या तरुण मुलामुलींना प्रेम दिलं, त्यांच्यावर विश्वास टाकला, प्रत्येकावर त्यांचे बारीक लक्ष असे. मुलांना त्यांनी परमार्थासाठी कार्यासाठी अनुकूल केलं, त्यांना साधनेला लावलं, त्यांच्या जीवनाला योग्य ती दिशा दिली. मुलींना त्यांनी सांगितलं, तुम्हाला परमार्थासाठी जीवन जगायचं असेल तर तुम्ही नोकरी करा आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहा. प्रत्येकीचे त्यांनी बँकेत अकाउंट उघडून दिले, त्यांची पासबुक स्वामीजींच्या जवळ असत, त्यांच्या खर्चावर स्वामीजींचे लक्ष असे. मुली पगार स्वामीजींकडे देत असत, स्वामीजी त्यांना खर्चापुरते पैसे देत असत. एकदा सद्भक्त निलाताई सांगत होती, आईस्क्रीम खायचे तरी विचार करावा लागे, कारण जास्त खर्च झाला तर स्वामीजींकडे पैसे मागावे लागत असत. साठीनंतरच्या ज्या वयात स्वतःचे सेव्हिंग सांभाळणे हे सुद्धा ओझे होऊन जाते, त्या वयात स्वामीजींनी अनेकांची बचत खाती सांभाळली, अनेक मुलींची निवाऱ्याची सोय केली, त्यांच्यासाठी घरं शोधली. एकदा दुपारच्या केंद्रात स्वामीजी बसलेले असताना ताई नावाची एक साधिका आली आणि तिने तिला क्वार्टर्स मिळाल्याचे सांगितले. स्वामीजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ताई छान झाले, आता तुझी वणवण संपली, पण आता त्या खोलीत सर्व सामान आणायचे होते. स्वामीजींनी तिचे पासबुक बघितले, त्यात कमी पैसे होते. स्वामीजी म्हणाले, ताई भागेश्वर मधल्या दोन गाद्या उशा आणि काही भांडी तू घेऊन जा. तिथे केंद्रात बसलेल्या भगिनीने काही काही वस्तू देता येतील असे सांगितले. स्वामीजी लगेच वही घेऊन यादी करायला बसले. ताटवाट्यांपासून पिंपापर्यंत संसारातल्या बऱ्याचशा वस्तू तिथेच जमा झाल्या. ते पाहून स्वामीजी अगदी खुश झाले. ते म्हणाले, ताई तुझा संसार आता जमा झाला, खोली झाडून पुसून स्वच्छ कर आणि ध्यान कर, म्हणजे वास्तुशांती पण झाली. असोनी संसारी संन्यासी मी झालो असे म्हणणारे स्वामीजी संसारातल्या वस्तूंची यादी करत होते. ज्ञानेश्वरी ही जितकी त्यांनी स्वांत सुखाय या भावाने सांगितली, तितकेच त्यांचे प्रत्येक कर्म, मग ते स्वतःसाठी असो की दुसऱ्यासाठी, ते स्वांत सुखाय असेच होते. खरंच हा एकच प्रसंग नाही, असे अनेक प्रसंग आहेत. स्वामीजींनी किती कष्ट घेतले आहेत सर्वांसाठी, तेही अगदी सहज आनंदाने. स्वामीजींचे स्तवन करताना आपण सांगतो की ते प्रत्येकाच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन गेले होते. दुसऱ्याशी एकरूप होणं, त्याला आपलं म्हणणं ही किती मोठी गोष्ट आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, खस्ता खाव्या लागतात, ते सर्व त्यांनी केलं आणि आपली पोटची मुलं या नात्याने केलं. टाकीचे भाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, हेच खरं. या आनंदाच्या पर्वातला काही काळ तर असा होता की सोमवार सोडून रोज ज्ञानेश्वरीचे प्रवचन असे आणि रोज सकाळ संध्याकाळ केंद्र असे. शुक्रवारी तर 7:30 ते 8:15 मायामध्ये केंद्र आणि त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे 8:45 सत्यसाई निलयममध्ये ज्ञानेश्वरीचे प्रवचन असे. एका आठवड्यात स्वामीजी दासबोध, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्र आणि योगसूत्र यावर प्रवचने आणि रोजचे केंद्र एवढे उपक्रम चालवित असत. साधकांसाठी सुवर्णकाळच होता तो. या वयात सुद्धा स्वामीजी 18-18 तास काम करत असत. दमलो थकलो हा शब्द त्यांनी कधी उच्चारला नाही आणि कुणी उच्चारलेला पण त्यांना आवडत नसे. या वयात आपण देहाविषयी सारखे बोलतो. स्वामीजींना देहाविषयी संसाराविषयी बोललेले आवडत नसे. स्वामीजी जिथे होते तिथे ते प्रसन्न होते, आनंदात होते, नित्य तृप्त होते. पण दिवसभरात त्यांच्यावर किती सुखदुःखाचे आघात होत असत, किती प्रकृतींना सहन करावे लागत असे. प्रत्येकजण आनंदात राहावा म्हणून त्यांनी हे सर्व काही केलं. स्वामीजी सांगत असत, भगवद्गीता हे जीवन उन्नयन करण्याचे शास्त्र आहे असे सांगता सांगता त्यांचे जीवनच गीताशास्त्र होऊन गेले होते. स्वामीजी समोर नसते तर कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग म्हणजे काय ते कळले नसते. जीवन मुक्त गुणातीत कसा असतो ते कळलं नसतं. स्वामी मकरंदनाथ म्हणतात, स्वामीजींचे जीवन हे सूर्यासारखे प्रकाशमान आहे. सूर्य जेव्हा आपल्या हजारो कळांनी तळपत असतो तेव्हा कुठे आपल्याला जगण्यापुरती ऊब मिळते. स्वामी माधवनाथ या नावाचा सूर्य आपल्या जीवनात उगवला आणि आपल्या जीवनातला अंधकार संपला. त्यांनी दाखवलेल्या प्रकाशात आपण आनंदाने पावले टाकतो आहोत. अशा या महापुरुषाला कोटी कोटी प्रणाम.
आपले स्वामीजी किती महान आणि किती उत्तुंग होते. जसं सागरामध्ये जेवढी खोल डुबदी तेवढी रत्न हाताला लागतात, स्वामीजी म्हणजे गुणांचे सागर होते. मी स्वामीजीकडे 1988 साली आलो, त्यावेळेस अगदी भारावल्यासारखं गेलेलो होतो. सरलामाता आणि स्वामीजींचं जीवन म्हणजे एक लक्ष्मीनारायणाचं जोडा वाटत असं. जसं स्वामीजी मकरनाथजी म्हणतात की आपण गेल्या जन्मी त्यांच्या सानिधीत असू कदाचित, असं मला आताही वाटतं असू कदाचित. कारण कितीतरी भाग्यवान मंडळी आपल्याला आता पुढे त्यांचं ऐकतायचंय. तत्पूर्वी आपण गोड अभंग ऐकूया. डॉक्टर आटले स्वामीजींचा अभंग सेवा सादर करतील. डॉक्टर आटल्यांचं वैशिष्ट्य असं त्यांना स्वामी स्वरूपानंदजींचं प्रत्यक्ष दर्शन घेता आलं. दुसरं असं की ते नियमित केंद्रात हजर असतात, म्हणजे स्वामी स्वरूपानंदजी, स्वामी माधवनाथजी आणि स्वामी मकरनाथजी यांचं दर्शन ते कायम अनुभवित असतात. त्यांचाच एक अभंग स्वामी माधवजींचा आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आनंदात न्हालो गुरु कृपे करुनिया पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो सार्थक वाटे झाली या वेचाचे सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवन झाले पूर्ण अमृताचे चिन्नतान स्पर्शे जीवा प्रसन्नता ल्यालो आनंदात न्हालो गुरु कृपे करोनिया पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो आघवा संसार मोक्षरूप झाला ज्ञान देवुनिया जना बोध केला आघवा संसार मोक्षरूप झाला ज्ञान देवुनिया जना बोध केला असोनी संसारी संन्यासी मी झालो असोनी संसारी संन्यासी मी झालो आनंदात न्हालो गुरु कृपे करोनिया पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो माधवाची ऐसी स्थिती जना जाणवेना माधवाची ऐसी स्थिती जना जाणवेना पूर्ण अपूर्ण मनासी पूर्ण सोझवेना अपूर्ण मनासी पूर्ण सोझवेना प्रेमरंगी परी त्यांच्या रंगुनिया गेलो प्रेमरंगी परी त्यांच्या रंगुनिया गेलो रंगुनिया गेलो आनंदात न्हालो गुरु कृपे करोनिया पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो
स्वामीजींनी आपल्याला सुद्धा आनंदात न्हायला शिकवलं, त्यासाठी साधना करा हा प्रेमळ त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. कितीतरी मंडळी दुःखात नाहतात पण इथं आले की ते दुःख विसरून आनंदात राहतात असं आपल्याला अनुभवायला येतं. या गोड अभंग स्वामीजींच्या अभंग निश्चित गुणगुणले तरी आनंद होतो बरं का. काय असेल दासू निश्चित अभंग काय चाल नाही काय नाही तरी आनंद होत असतो कारण त्यात ते अनुभूती आहे. आपण आपण शेवटचा टप्पा 70 ते 80 हा स्वामीजींचा पाहणार आहोत. स्वामीजींनी साधना काळामध्ये साधकासाठी घेतलेले शारीरिक कष्ट मानसिक कष्ट पाहिले तर खरंच आश्चर्यचकित व्हायला होतं. गेले 3 तपाहून अधिक काळ तन मन धनाने स्वामी सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या आपल्या लाडक्या जयूताई आपलं स्वामीजींचं विषयीचं जीवन प्रवास ते त्यांचा जो कालखंड आहे तर त्यांनी लिहून पाठवलेलं याचं कारण असं की जयूताईची तब्येत साधारण बरी नसल्यामुळं कंचनताई तो कालखंड वाचून दाखवणार आहे. मला ह्या यांचं आश्चर्य असं वाटतं की नक्की ह्या कृष्णाच्या काळामध्ये असणार कारण त्यागमय जीव जगणं एवढी सोपी गोष्ट नाही कारण ते खरंच त्यांनी वाहून घेतलंय असं पवित्र आणि असं चरित्र संपन्न असं जीवन स्वामींच्या कृपेने त्यांना लागलं आणि त्यांचं जीवन धन्यही झालं. त्यांच्या मुखातून आपण स्वामींचा शेवटचा हा टप्पा ऐकूया. हरी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय खरं तर जयूला बरं नाहीये. तिला आता मगाशी मी फोन केला होता आणि तिला म्हटलं की मी तुला आता इथूनच नमस्कार करते तू मला बेस्ट ऑफ लक दे बघूया कसं जमतंय वाचायला. ज्या संगतीने विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला. आपल्या साऱ्यांच्या जीवनात अढळ स्थान असणाऱ्या आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण कोटी कोटी प्रणाम करूया. आजच्या युवास्नेह या 50 वर्षांवरील युवांच्या कार्यक्रमात एक आगळा वेगळा प्रेरणादायी विषय परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने घेतला आहे. पूजनीय स्वामीजींच्या जीवनातील वय वर्षे 50 ते 70 या कालखंडाबद्दल आपण सौरजनिताई आणि सौवृंदाताई यांच्याकडून ऐकले. आता आपण स्वामीजींच्या वयाच्या 71व्या वर्षापासून पुढचा कालखंड पाहणार आहोत. 1988 ते 1991 या काळात स्वामीजींनी सुरू केलेले कार्य अत्युच्च शिखरावर पोहोचले होते. परमार्थी तो राज्यधारी म्हणजे काय हे स्वामीजींकडे पाहून कळायचे. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्ती सी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही याची अनुभूती स्वामीजींच्या दर्शनाने यायची. आम्ही पूर्ण काम होवोनी जरी आत्मस्थिती राहोनी तरी प्रजा हे कैसे निस्तरेल या वचनाप्रमाणे स्वत प्राप्त पुरुष असूनही स्वामीजींना कोणतेच काम करायला कधीही कमीपणा वाटला नाही. वयाच्या 70 नंतरही ते एखाद्या तरुणापेक्षाही तरुण होऊन उत्साहाने काम करताना दिसायचे. पाद्यपूजा आनंदयात्रा परगावी होणारे भरगच्च कार्यक्रम हे सर्व स्वामीजींसमवेत फक्त अटेंड करता करताच आमची दमझाक व्हायची पण स्वामीजींचा उत्साह आनंद काही निराळाच असायचा. या कार्यक्रमांमध्ये प्रवचने करणे सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांचे समाधान करणे मोठ्या आनंदाने प्रेमाने सर्वांशी बोलणे पाद्यपूजा स्वीकारणे अशा अनेक गोष्टी पूर्ण समरस होऊन करणे हे सर्व ते लिलया करताना दिसत. एकदा मी त्यांना विचारलं स्वामीजी आपण समोर असता तोपर्यंत परमार्थ खूप सोपा आहे अगदी सहज आपल्याला जमेल असे वाटते परंतु बाहेर गेल्यावर मात्र प्रत्यक्ष आचरायला खूप अवघड आहे असे जाणवू लागते असे का होते. यावर ते म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव की आपला दिनक्रम ठरवून तो काटेकोरपणे सांभाळायचा निश्चय करावा आणि त्याप्रमाणे आपणच आपल्यावर लक्ष ठेवावे, मग भगवंतही सहाय्य करतो। सर्व परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे असे हळूहळू लक्षात येते। दुसरी गोष्ट म्हणजे सतत आनंदाचे अनुसंधान ठेवावे। प्रत्येक घटनेत काय विवेक अथवा विचार केला असता आपण आपल्या आनंदापासून च्युत होणार नाही हे पाहावे। आनंद जे आपले मूळ स्वरूप आहे असे आपण तेच होऊन राहतो। सद्गुरु नित्य तुमच्या बरोबर आहेतच, तुम्ही फक्त आनंदात राहा असे वाटते। त्यांच्या नित्य तृप्ततेचे नित्य आनंदाचे गमकच त्यांनी आज उघड केले होते। सकाळी ध्यानासाठी संध्याकाळी ब्रह्मसूत्र ऐकायला तसेच पत्रलेखन आणि इतरही काही कामांच्या निमित्ताने या दरम्यान स्वामीजींसारख्या महापुरुषाचा सहवास लाभत होता। त्यामुळे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू अनुभवता आले। प्रत्येक क्षणी आपण अत्यंत सावध राहायला पाहिजे असे ते नेहमी सांगत। वेळेबाबत ते म्हणत, वेळ अगदी बरोबर पाळावी, जी वेळ ठरलेली असेल त्याच वेळेला यावं, त्याआधीही नाही आणि नंतरही नाही। एकदा मी अशीच पत्र लिहिण्यासाठी म्हणून गेले, पाय धुवून खोलीत गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की पाय धुताना साडी थोडी भिजली आहे। मी जरा इकडे तिकडे करत होते, बसले तरी जुळबुळ चालू होती। स्वामीजींच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं, काय झालं ग? मी कारण सांगितलं तर म्हणाले, प्रत्येक कर्म करताना ते नीट करावं, सावध राहावं। बघ गेली की नाही 2-4 मिनिटं निघून, आपल्यापाशी वेळ फार थोडा आहे। महर्षी नारद मुनींनी म्हटलं आहे, क्षणार्धमपि व्यर्थं नयम्। माझ्या मनात बापरे असे उद्गार उमटले। तेवढ्यात स्वामीजी म्हणाले, चला आता वही पेन घ्या। मुकाट्याने वही उघडली आणि वाटलं आपण सावध राहिलो नाही तर आपलंच नुकसान होणार। स्वामीजींच्या सहवासातली 2-4 मिनिटं आपलीच निघून गेली। या विचाराने अंतर्मुख झाले। यापुढे कधीही असे होता कामा नये असे मनाशी पक्के ठरवले। मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत। स्वामीजी हे पारमार्थिक विश्वाचे अनभिषिक्त सम्राट होते, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळवट उघे असे अधिकारी पुरुष असूनही ते अत्यंत नम्र होते। नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, किंवा नम्रत्वे न उन्नमंत, अशीच त्यांची स्थिती होती। एकदा ते सांगत होते, काल काठेवाडचे नारायण महाराज आले होते, अगदी साधे सरळ निष्पाप मन, खूप मोठे आहेत ते, अखंड नामात रंगलेले, गावोगावी जातात, रामकृष्ण हरीचा जप सांगतात, त्यांचे शिष्यही बरेच आहेत। मला त्यांनी ध्यानासंबंधी 1-2 प्रश्न विचारले। त्यांनी विचारले, कुंडलिनी जागृतीशिवाय काही होत नाही का? मी त्यांना म्हटलं, असं काही नाही, ध्यानाने जे प्राप्त होते तेच नामानेही साधते, तुमचे अगदी बरोबर चालले आहे। काही वेळ संवाद झाला आणि मग खूप समाधानाने ते परत गेले। स्वतः स्वामीजी नाथ संप्रदायाचे अध्वर्यू, त्यांच्यापाशी आलेल्या अनेक जीवांना त्यांनी हे ध्यानातील सुख, ध्यानातला आनंद मुक्तहस्ते प्रदान केला। ते स्वामीजी समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन बोलताना वागताना अत्यंत प्रेमादरपूर्वक त्याचा भाव जाणून वागत असत, मोठे नवल वाटे। मातोश्री सरलाताईही अशाच नाना गुण संपन्न होत्या। स्वामीजींशी त्या पूर्णतया समरसून गेल्या होत्या। रोज संध्याकाळी 6 वाजता स्वामीजींकडे जायला मिळायचं। स्वामीजी आणि मातोश्री सर्व व्यवस्थित आवरून बाहेरच्या पलंगावर बसलेले असायचे, जणू कोणी बाहेरची व्यक्ती आता त्यांना भेटायला येणार आहे। एखाद्या दिवशी मातोश्रींनी जरा म्हटलं की ही साडी आता बदलून मला कुठे बाहेर जायचंय, राहू दे हीच, काय आता नको बदलायला? तर स्वामीजी लगेच म्हणायचे, बाहेर आपल्याला जायचं नसलं तरी ज्ञानोबा स्वामीजी पाहतात ना आपल्याला, जा पटकन। पटकन बदलून या आणि त्याही अगदी पटकन, म्हणजे पटकन हे म्हणणं सुद्धा जास्त वेळ घेईल, इतक्या पटकन साडी बदलून यायच्या. एकदा मी त्यांना विचारलं कसं काय हो जमतं तुम्हाला इतक्या लवकर, तेव्हा त्या म्हणाल्या अगं दोन चार साड्यांच्या निर्या करूनच कपाटात ठेवून देते, म्हणजे हे म्हटले की वेळेला पटकन नेसता येतं. मला फार आश्चर्य वाटले. त्यानंतर रोजच्याप्रमाणे आम्ही तिघांनी मिळून गीतेचा 15वा अध्याय म्हटला. एकदा असेच आम्ही बसलो होतो, मातोश्री सहज म्हणाल्या बापूला म्हटलंय कान तपासून घेऊयात एकदा. त्यांना ऐकायचं मशीन घ्यायचं होतं, घ्यावेचे वाटत होते. स्वामीजी म्हणाले काय करायचंय मशीन, इतके वर्ष ज्ञानेश्वरी ऐकलीस, आता आणखी काय ऐकायचं आहे, मी बोलतोय तेवढं ऐकू येत आहे ना, मग पुष्कळ झालं. त्यावर त्या अगदी सहजपणे बरं म्हणाल्या. स्वामीजी मंदसे हसले आणि म्हणाले सर्व इंद्रियांचा मोहरा एका भगवंताकडे वळवावा, बाकी इतर गोष्टीत फार लक्ष नसावे. आपणासी काम वाण्याघरी गुळ, आपला नित्याचा व्यवहार आपल्याला योग्य पद्धतीने प्रेमाने करता आला की बास, बाकी कशाची फार आवश्यकता नाही. खर तर आपल्या आतल्या आनंदात आपण रमून असावं असो. एकदा स्वामीजींचा तिथीने आणि तारखेनेही त्याच दिवशी वाढदिवस होता. सौ मातोश्रींनी त्यांना औक्षण केले, त्यांच्या डोक्यावर कापूस ठेवला. स्वामी म्हणाले सरलाताई आता केस पांढरे झाले की? त्यावर सरलाताई उद्गारल्या नाही झाले अजून, असं काय? हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत लोभस्वाने मधुर स्मित होते. आम्ही सर्वांनी नमस्कार केल्यावर म्हणाले मी नॉट आउट 77, वयाच्या 77व्या वर्षी प्रेमाने पत्नी पतीची पूजा करते. हे दृश्य जिथे दिसेल तिथे परमेश्वराचे अधिष्ठान आहे असे समजावे. इतके छान वाटत होते, त्या दोघांच्या समवेत स्वामीजी समोर असले की इतर सर्व गोष्टींचा विसर पडायचा, इतर काही म्हणजे काही आठवायचे नाही, आपल्या देह मन बुद्धी यांचा निराश झाल्यासारखे शांत, सारे कसे अगदी प्रेमाने भरून गेल्यासारखे जाणवायचे. खूप खूप आनंद असायचा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम हे स्वामीजींमध्ये किती मुरलेले होते हे पाहण्यासारखे आहे. आजारपणांच्या काळातही पहाटे 5 वाजता जागे होण्यापासून त्यांचा दिवस सुरू होत असे. गीतेचे श्लोक मनाचे श्लोक म्हणा ते अंथरुणावर पडून असत. मग 6 वाजता बेल वाजवून मातोश्रींना ध्यानातून उठवत, त्यानंतर सर्व आवरून स्वामीजी ध्यानाला बसत. ध्यानातून उठल्यावर मातोश्री त्यांना रोज सकाळी बदाम उगाळून लावलेलं दूध द्यायच्या, त्याबरोबर कणकेचा छोटासा लाडू किंवा थंडी असेल तर डिंकाचा लाडू असायचा. ते घेतल्यावर पुन्हा स्वामीजी त्यांच्या पलंगावर पडून राहत, तेव्हा अभंग ओव्या उपनिषदातील ऋचा म्हणत आपल्याच आनंदात निमग्न असत. त्या दरम्यान आम्ही 3-4 जणी तेथे ध्यानाला बसत असू. 7:30 वाजता सरलाताई आम्हाला हाक मारत स्वामीजी वीणाकडून ज्या ओव्यांवर निरूपण करायचे असेल त्या ओव्या वाचून घ्यायचे, त्यावर थोडे थोडे चिंतन प्रकट करायचे. अगदी हसत खेळत ते चिंतन होत असे आणि प्रत्यक्षात संध्याकाळचे प्रवचन मात्र एकदम उंच पातळीवरून गंभीरपणे होत असे. हे सर्व स्वामीजी आजारी पडल्यानंतरची गोष्ट आहे, म्हणजे अद्वैत निरूपण ते सुद्धा देहाच्या विकल अवस्थेत ही गोष्ट किती अवघड आहे याची कल्पना आपण करू शकतो. पूर्ण विदेही अवस्था झाल्याशिवाय असे निरूपण करणे, प्रेमाने आनंदाने समोरच्या श्रोत्यांना रसाळवाणीने प्रबोधन करणे हे शक्य नाही. देहाच्या कोणत्याही अवस्थेत साधना करणे, आनंदात राहणे, सर्वांवर प्रेम करणे, हेच जणू ती आदर्श मूर्ती आपल्याला दिग्दर्शित करत होती. 1992 साली मार्च महिन्यात स्वामीजींचे पोटाचे मोठे ऑपरेशन झाले आणि त्यावेळेस मात्र त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 29 सप्टेंबर 1992 या दिवशी त्यांनी तो अंमलात आणला. आम्ही काही जण त्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत. स्वामीजींनी पूर्ण बोधासहित सर्व संप्रदायाच्या शक्तीसहित परमपूजनीय स्वामी माधवानंद आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ या दोघांकडे नाथसंप्रदायाची धुरा सुपूर्त केली. त्या दिवशी बोलताना स्वामीजी म्हणाले की स्वामी स्वरूपानंदांनी सोपवलेली ही जबाबदारी मी आतापर्यंत यथामती यथाशक्ती सांभाळली, तरीही अलीकडे माझ्या मनात हा विचार सातत्याने येत असे की वयाची 75 आली तरी अजून आपण उत्तराधिकारी म्हणून कोणाची निवड केलेली नाही. हे संप्रदायाचे ऋण मी आजपर्यंत वागवत होतो. आज मी त्या ऋणातून मुक्त झालो. आता मी अगदी मोकळा झालो. याचा अर्थ स्वामीजींना इतर कोणत्याही जबाबदारीपेक्षा संप्रदायाची जबाबदारी फार मोठी वाटत होती आणि आज ते आपले गुरु ऋण फेडून अगदी मोकळे झाले होते. अशा प्रकारे स्वामीजी एक अलौकिक कृतकृत्य जीवन जगले. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. असा मुक्तानंद भोगणारे जीवन स्वामी जगत होते. कधी कधी ते म्हणत असत, आता माझ्या अंतकरणात फक्त ज्ञानोबा आणि स्वरूपानंद आहेत. खरोखरच सांसारिक कर्तव्य कर्मे आणि सांप्रदायिक जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडून ते जीवन मुक्त स्थिती अनुभवत होते. ते जे सांगत असत की मुक्ती ही काही मरणानंतरची स्थिती नाही, ती जिवंतपणे भोगण्याची आनंदाची शांतीची स्थिती आहे, त्या मुक्तीचा ते प्रत्यक्ष अनुभव घेत होते. 1995 सालची अखेर आली. स्वामीजींचा देह विकल झाला होता. स्वामीजी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतच होते. तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचन करता ही माझी सेवाच आहे, हे स्वामी स्वरूपानंदांचे वचन देहाच्या याही स्थितीत त्यांच्या अंतःकरणात जागृत होते. 16व्या अध्यायातल्या शेवटच्या म्हणजे 24व्या श्लोकावरचे तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थित यावरचे प्रवचन झाले आणि स्वामीजींनी एकदम 18व्या अध्यायातल्या श्लोक 48 ते 55 या क्रमयोगावरील श्लोकांवर प्रवचने करण्यास सुरुवात केली. सहजं कर्म कौंतय पासून ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम यावरची प्रवचने. सहज कर्मे करता करता भक्ती करणारा तो योगी कसा परमात्म्याशी एकरूप होतो हे ते सांगू लागले आणि त्यांचे स्वतःचेच वर्णन तसे होते. देह थकलेला असला तरी स्वामीजी मात्र परिपूर्ण बोधात आनंदात होते. सर्वांचे कल्याण चिंतत होते. क्रमयोग सांगून झाला, त्यांची काय योजना होती माहीत नाही, पण आता मात्र त्यांनी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरहा या गीतेतील शेवटच्या श्लोकावर निरूपण करायला सुरुवात केली. 96 सालची गुरुपौर्णिमा जवळ आली होती. स्वामीजी त्यांच्या जीवनात तिसऱ्यांदा ज्ञानेश्वरी निरूपण पूर्णत्वाला नेत होते. यत्र योगेश्वर कृष्ण यावरचे त्यांचे सुंदर निरूपण पूर्ण झाले. 15 दिवस आधी गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या. स्वामीजींनी आपल्या असामान्य प्रवचनांनी साधक विश्वाला जे वेड लावले होते आणि आत्मदर्शनाचा सरळ राजमार्ग दाखवला होता त्याची सांगता करून त्यांनी ते वाक्पुष्प आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण देखील केले होते, हे मात्र कुणाच्याच लक्षात आले नव्हते. स्वामीजींच्या जीवनात दिवाळी दसरा पाडवा हे सारे सण होते, पण याहीपेक्षा मोठा सण त्यांच्या जीवनात होता तो म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि हाच मुहूर्त त्यांनी त्यांच्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी साधला. जाताना आपल्या सर्वांना एक दान देऊन ते गेले. चिरंजीवित्व म्हणजे काय असते याचा अनुभव ते देऊन गेले. आणि म्हणूनच आजही ते इथेच आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयात स्मृती रूपाने ते आहेतच, पण स्वामी मकरंदनाथांच्या रूपातही तेच आहेत. आनंदाच्या, शांतीच्या, प्रेमांच्या रूपाने ते वास करून आहेत. स्वामी मकरंदनाथांनीही आपल्या सद्गुरूंकडून मिळालेला ज्ञानाचा, प्रेमाचा, आनंदाचा, तृप्तीचा, शांतीचा गंगौग आपल्यामध्ये अलगद आणि अत्यंत दृढतेने सामावून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण सारे नित्य सुस्नात होत आहोत. आपण भाग्यवान आहोत. आपण स्वामी माधवनाथांकडे आलो, त्यांचा पावन स्पर्श आपल्याला झाला, त्यांच्या वात्सल्यपूर्ण दृष्टीतून कृपेची बरसात आपल्यावर झाली, त्यांनी आपली सदैव चिंता केली आपल्या आनंदासाठी, कल्याणासाठी ते अहोरात्र झिजले. काही वेळा आपल्या हिताकरता ते आपल्यावर रागावलेही, पण प्रेम मात्र प्रत्येकावर पोटच्या मुलापेक्षाही जास्त केले. हे आपले भाग्य आपण जन्मजन्म जपून ठेवूया आणि अखेरीस त्यांच्या चरणी लीन होऊन जाऊया. हरिओम.
स्वामीजींचं जीवनचरित्र आपण ऐकलं, जणू आपण त्या सानिध्यात आहोत असा अनुभव घेत होतो. मला तर असं वाटतं की पुन्हा पुन्हा ही चरित्र ऐकलं तरी गोडच वाटणार. किती जन्म, कारण इतकं हे आपल्याला भावलेलं आहे, कारण इतकं स्वामीजींचं जीवन प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्यांनी तसं प्रेम बी केलेलं आहे. म्हणून ही चरित्र पुरणपूर ऐकली तरी आपल्याला प्रेरणा आणि साधनेला स्फूर्ती देणारी अशी, उपकारक अशी ठरत आहेत. स्वामीजीचं मुख्य सूत्र संसार मुळीच नासका, जाणूनही करावा नेटका. आणि दुसरं मुख्य जीवनाचं ध्येय परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. अशा ह्या दोन पक्क्या आधारावर स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करत असत. आता आपण स्वामींचं शेवटी 18 वाद्यावर उडी डायरेक्ट यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, हा म्हणजे कलश अध्याय, ते क्रमयोगाचं प्रवचन ऐकताना ते असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा अहंकारम बलम दर्पम, दोन्ही हातात ज्ञानाची खडग घेऊन आपण जिंकायला चाललो असं वाटायचं बरं का स्वामीजी. काम क्रोध लोभ हे शत्रू जिंकायला चाललो असं सर्व वाटायचं. इतकं ताकद यायची ऐकता ऐकता सुद्धा. असंच स्वामीजींचा हा कलश कस काय इथपर्यंत पोहोचला. आणि ज्यांना स्वामीजी प्रेमाने आनंदाने बच्च म्हणत असत आणि दुसरं असं म्हणत की यांनी परमार्थाची गमतीने उंची वाढवली असं म्हणत असत, असे आपले प्रेमळ लाडके अनिरुद्ध दादा आपल्या या कार्यक्रमाचा समारोप करतील.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. इतका विलक्षण सुंदर चढत गेलेला कार्यक्रम, खरं म्हटलं तर एखाद्या गाण्याच्या मैफलीत जेव्हा भैरवी म्हटली जाते त्याच्यानंतर काही परत ऐकावं असं वाटत नाही, तसं असं सुंदर आपण स्वामीजींच्या चरित्रातल्या शेवटपर्यंत हे जीवन आपण बघितलं. आता खरं म्हटलं तर बोलायसारखं काही नाहीये, पण परत एकदा हरिओम असं म्हणून पहिल्या अध्यायापासून जशी सुरुवात करावी तसंच काहीसं मला परत एकदा सिंहावलोकन या सर्वांचं करावंसं वाटतं. आपण हे जे पन्नाशीच्या वरचे युवा आहोत, आधी खरंच वाटायचं की युवा कसं काय म्हणायचं पन्नाशीच्या वरच्या लोकांना, पण आता जे आपण स्वामीजींचं स्वामी माधवनाथांचं जे जीवन बघितलं त्याच्यावरून असं वाटतं की जीवनाच्या अंतापर्यंत कसं युवा राहता येतं हे आपल्याला स्वामीजींनी दाखवलं. आणि त्यांच्या जीवनातला जो कलश जो भाग होता की पन्नाशीच्या नंतरचा त्यांचा भाग हा एक वेगळ्याच तेजाने उजळून निघालेला भाग होता. आणि त्या पन्नाशीच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आज एक वेगळ्या अंगाने थोडासा पाहायचा प्रयत्न केला की स्वामीजींनी त्या पन्नाशीच्या नंतरचा साधनेचा संवेग आणि परमार्थाची जिद्द ही कशी काय टिकवून ठेवली ते आपण आज अतिशय तिन्ही या तायांनी आपल्याला अतिशय सुंदर असं सांगितलं. ससाडे विभागांनी त्यांनी जे प्रस्तावनेत सांगितलं की पन्नाशी नंतरची जी मरगळ रिटायरमेंट हे खरंच सत्य आहे. आणि त्याच्यात हळूहळू स्वामीजी त्यांना थोडंसं डिसएग्री झाले तेवढे 60 नंतर होतं, पण हल्लीची प्रेशर जी आहेत सगळी की 50 नंतर सुरुवात होते. आणि खरंच 54-55 तिने 54 सांगितलं तर 54-55 बरोबर आहे. आता मी पण त्याच्यातनं चाललोय, पण त्यामुळे हे सर्व आपण जरी थोडा विनोदाचा भाग सोडला तरी हा एक विलक्षण एक व्यावहारिक चिंतेचा आणि प्रेशरचा भाग असतो. आणि त्याच्यात खरंच आपल्याला असं वाटतं की खरंच बाबा परमात्मा आहे की नाही, आपल्या जरी स्वामी असले जवळ तरीही ध्यानाच्या वेळेला आणि ही उगाच चिंता आपल्यावर अशी अगदी अशी आपल्या अंगावर जाऊन येत असते. आणि त्या सर्वाचा परिपाक म्हणजे आपली साधनेतला संवेग आणि कमी होतो आणि मरगळ आपल्याला यायला लागते. पण 51 वर्षी स्वामीजी जे एका 51 वर्षी जे स्वरूपानंदांच्याकडे गेले आणि तोपर्यंतचं जीवन स्वामीजींचं एक विलक्षण शुद्ध चरित्र असं जीवन होतं. ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन आणि ज्ञानेश्वरीवरचं प्रेम या सर्वांच्यामुळे त्यांच्या जीवनात शुद्धता विलक्षण भरून राहिली होती. जसं कठोपनिषदात एक अशी ऋचा आहे की आत्मज्ञान कोणाला होत नाही तर नाविरतो दुश्चरितात ना शांतो ना समाहिता ना शांत मनसो वापी प्रज्ञानेनैनम आपनुयात. म्हणजे ज्याचे मन दुश्चरितापासून आवरलेले नाही, अशांत इंद्रिय असमाहित चित्त अशांत मन असा कोणी असेल तर त्याला नुसत्या बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या जोरावर आत्म्याला प्राप्त करता येत नाही. म्हणजे असं नच्या भाषेत थोडं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्या उलट आपण स्वामीजींचं जर बघितलं तर त्यांच्या जीवनाला दुश्चरिताने कधी स्पर्शच केला नाही. म्हणजे हे जसं साधकाचं म्हणणे की ज्याचं मन दुश्चरितापासून आवरलं नाही तर विषय त्या मनाला कधी स्पर्शलाच नाही, असं समर्थाने म्हणले की विषय त्या मनाला स्पर्शलाच नाही तर स्वामींच्या मनाला कधी स्पर्शच झाला नाही. त्याने दुश्चरित असण्याचा मग त्याच्यापासून मन निवृत्त करायचं. जसं निवृत्तीनाथ हे नाव निवृत्त का कशापासून निवृत्त झाले तर ते कधी वृत्तीवर आलेच नाही म्हणून ते निवृत्तीनाथ. तसं स्वामीजींचं म्हणजे दुश्चरित कधी नव्हतेच, त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचं जीवन एक पहिल्यापासूनच एक निर्मळ गंगेसारखंच होतं त्यांचं जीवन. आणि असं हे निर्मळ जीवन असल्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना अशांत व्हायचा कधी प्रश्नच आला नाही, त्यांचं चित्त असमाहित व्हायचाही कधी प्रश्न आला नाही. कारण एक मुला जीवनाचा आधार जर शुद्ध आणि शुद्ध चरित्र असेल तर हे पुढच्या अडचणी कधी येतच नाहीत. त्यामुळे असे हे स्वामीजी अतिशय शांत मन आणि ज्ञानेश्वर महाराजांची विलक्षण श्रद्धा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हेच आपले सद्गुरू आहेत असं जे जीवनात असल्यामुळे त्याची पावती त्यांना वेगवेगळ्या महात्म्यांच्याकडून मिळत असल्यामुळे ते एक विलक्षण तयार होऊनच जसं उपनिषदात जो शिष्य सांगितलाय तसेच ते जणू ते असे शिष्य आयडियल शिष्य होते. आणि तसेच शिष्य होऊन ते स्वरूपानंदांच्याकडे गेल्यावर स्वरूपानंदांचं इतकं पटकन त्यांच्यावर प्रेम पसलं आणि म्हणूनच ते पटकन असे गुरुकृपांकित झाले. जी अनेक वर्ष ज्ञानेश्वरीची सेवा एका निरलस बुद्धीने त्यांची चालू होती आणि प्रेमानी तिला आता गुरुकृपेची जोड मिळाली. स्वामीजींची साधना सुद्धा आता गुरुकृपेच्या प्रकाशात पुढे जायला लागली. आता असं होत असतं की इथपर्यंत जेव्हा साधकाचा प्रवास झालेला आहे तर आता त्याची साधना ही एका विलक्षण मनाच्या एका वेगळ्या पातळीवर आत्मेय चालू असते. म्हणजे की ध्यानाला बसणार दोन तास तीन तास बसणार पण एक शेवटी एक त्याच्या मनाला जे एक काही दुर्गुणांचा नकळत स्पर्श व्हायला लागतो. कुठलेही दुर्गुण असतात ते म्हणजे अहंकार, मानित्व म्हणजे लोकांनी आपल्याला मान द्यावा, असे हे गुण साधकाच्या मनाला नकळत कुठेतरी असे आतून कुठून तरी यायला लागतात. कारण सगळं आता बोलता यायला लागलेलं असतं, सर्व थिअरी अतिशय पक्की झालेली असते आणि त्या सर्वाचं वक्तृत्व जिव्हावे मधुमत्तम अशी जिव्हा ही त्याची प्रवचनाची त्याची पद्धत सुधारायला म्हणजे अतिशय सुंदर वाणीला त्याचे चापल्य आलेलं असतं. म्हणून तुकोबा सुद्धा असे म्हणतात की वाचीचे चापल्य झालो बहुकुशळ नाही बीज मूळ हाता आले. पण तसं आणि त्या अवस्थेत साधकाला जर सावध राहायला लागतं तसंच स्वामीजी पण त्या अवस्थेत विलक्षण सावध असलेले आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांनी जो साधनेचा हा अर्थ आंतरसंवेग हा एक वेगळ्या पातळीवर एक जो सांभाळून ठेवला होता. प्रतिदेश प्रवचनकार असल्यामुळे त्यांना नकळत लोक हार घालायचे, नमस्कार करायचे आणि त्यांच्या मनाला ते फार डाचायचं. आणि म्हणून त्यांनी स्वामीजी स्वरूपानंदांना पत्र लिहून त्यांनी विचारलं की स्वामीजी मला असं सर्व ही साधक हार घालतात, नमस्कार करतात आणि ते मला कसं तरी स्वरूपाचं काय करावं अशा वेळेला. स्वामीजींचं लगेच उत्तर उलट टपाली पत्र आलं. ते असं म्हणाले की आपल्याला जर कोणी हार घातले तर तो आपल्या जवळ जी ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा असेल, फोटो असेल, त्याला तो हार घालावा आणि नमस्कार जर आपल्याला करत असतील तर ते आपल्या सद्गुरूंच्याकडे पाठवून द्यावेत आणि मीही असंच करतो. नंतर ते असं म्हणाले की तुमचा प्रेमळ कोमल स्वभाव घेऊन लक्षात घेऊन तुम्हाला हे मोठ्या प्रेमाने सुचवत आहे. असा हा एक मोठा म्हणजे हे साधनेचा एक वेगळ्या स्तरावर स्वामीजींनी ती साधनेचा हा संवेग त्यांनी सांभाळला. अजून एक त्यांनी असं आपल्या चरित्रात दिसतं की स्वामीजींचं इतकं शुद्ध चरित्र आणि हे सगळं आचरण बघितल्यानंतर स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता अनुग्रहाचे तुम्हाला मी तुम्ही आता तुमच्या पुढे येईल त्याला तुम्ही अनुग्रह द्यायला लागा. अतिशय मोहक असे हे शब्द की आता तुम्ही अनुग्रह द्यायला लागा. स्वामीजी काय म्हणले, हो लगेच उद्यापासून सुरू करतो असं नाही म्हणले स्वामी. स्वामीजी असं म्हणाले आपण श्रीमंत आहात तोपर्यंत माझं गरीबावर कुणावर अनुग्रह करायची वेळ न येवो. म्हणजे तिथनं त्या क्षणी स्वामीजींनी तो मोहाचा एक दोर त्यांच्यापुढे होता तिथेच त्यांनी कापून टाकला आणि स्वामीजींनी त्या संप्रदायाचे अधिकार दिले आणि स्वामीजींनी समाधी घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी करायला लागले का नाही, एक वर्ष थांबले आणि नंतर मग त्यांनी ते सगळे अनुग्रह देणं हे सर्व सुरू केलं. म्हणजे स्वामीजींनी हे साधनेचे मोठे सूक्ष्म पदर हे त्यांनी आतमध्ये अतिशय जागरूकपणे सांभाळले. त्याचा पुढचा कालखंड म्हणजे 60 ते 70 वर्षाचा जो त्यांचा होता, या काळात आपण जर का बघितलं तर त्यांचा सद्गुरू म्हणून त्यांचा एक विलक्षण झुमाने त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि आता त्यांच्या सहवासात येणाऱ्या जीवांवर कृपेचा वर्षाव हे त्यांचं जीवनाचं मिशन होऊन गेलं. तसं यांनी सांगितलं की आता मी समर्थ म्हणले की मी आता पूर्ण झालेलो आहे, आता कोणालाही मोकळा करायला मी समर्थ आहे, तशी स्वामींची स्टेज आली होती. एक त्यांच्या प्रवचनांच्या त्यांच्या निरूपणांच्या एक असा विलक्षण आत्मविश्वास असा जाणवायचा सर्वांना. आपल्यापैकी जवळजवळ सगळे मला वाटतं जवळजवळ सगळी मंडळी या पिरियडमध्ये 77 नंतर त्यांच्याकडे यायला लागलेलो होतो. मी पण साधारण त्याच सुमारास यायला लागलो 83 म्हणजे ह्याच पिरियडमध्ये यायला लागलो. आणि काही माझ्या पूर्व चारित्र्याला पूर्व स्वभावाला अनुसरून मी अशा काही खाण्यापिण्याच्या शंका त्यांना विचारायचो असं मोठ्या लॉजिकली काहीतरी तार्किकपणे. तर त्यांनी एक दोनदा माझं ऐकून घेतलं आणि नंतर मला असं म्हणाले हे बघ बच्चा तुला जर का ध्यान करायचं असेल तर तुला माझं ऐकायला पाहिजे. असं माझ्यावर त्यांनी स्पष्ट कडक मला सांगितलं मी जर तुला ध्यान करायचं तर तुला माझं ऐकायला पाहिजे आणि मी सांगेन तसं तुला वागायला पाहिजे. आहे का तुझी तयारी? मला हो म्हणण्यापासून इतकं त्यांनी ताकदीने म्हटलं की मला म्हणजे मान खाली घालूनच मी हो म्हटलं त्यांना. जेव्हा म्हणजे हा त्यांचा एक आत्मविश्वास की आपल्या पुढच्या जीवाचं कल्याण हे त्यांच्या दुसरं काही नसायचं. त्यावेळेला मग लग्नाची काही गडबड सुरू झाली. मी त्यांना विचारलं, हे बघ बच्चा, उगाच कुठल्या तरी भलत्या मुलीशी लग्न करायचं नाही. त्यांचा आवाज तेव्हा बदलायचा. म्हणजे माझ्याशी मला बोलताना लक्षात आलं की त्यांचा आवाज असा काहीतरी कडक थोडासा व्हायचा. हे बघ बच्चा, मी सांगेन त्या कुठल्या उगाच भलत्या झाल्या त्या मुलीशी लग्न करायचं नाही. मी जर ती मुलगी, मी सांगेन तुला कुठली मुलीशी करायचं आणि मी हो म्हणेन त्याच मुलीशी लग्न करायचं. परत मी आपली याच काळात स्वामीजींनी मोठ्या जोमानी आनंद यात्रा सुरू केल्या होत्या आणि आनंद यात्रेत भाग घेण्याचं भाग्य मला फार त्यांच्याच कृपेने लाभलं. कारण आनंद यात्रेमध्ये असा एक मोठा फायदा असायचा की स्वामीजी आणि सर्व साधक, म्हणजे स्वामीजी आणि स्वामीजींचे सर्व साधक, त्यांचा एक कंटिन्युअस सहवास. आणि ह्या कंटिन्युअस सहवास जेव्हा असा मिळतो तेव्हा सगळे खळमळ जणू असं फोर्सनी होस पाईपने जसं पाणी सोडत असं फोर्सनी ते पाणी सोडलून आपल्या अंतरातले खळमळ असे जणू धुवून निघायचे बराबर. आणि नागपूरची आनंद यात्रा मला त्याची, म्हणजे माझी पहिली, म्हणजे वाटतं 84-85 साल असेल ते, तर तेव्हा वृंदादेवीची पण तेव्हाच पहिली वेळ झाली. तर तेव्हा हे सर्व मला तो जो सहवास त्यांचा मिळाला, तर त्याच्यात अशी एक मला असं जाणवलं की ध्यान करायचं. आणि माझा तेव्हाचा असा एक व्यवसाय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे सकाळपासून टुरिंग बिरिंग असं, तर मला असं वाटत की आता समज सकाळी 6 बसेल तर कसं काय ध्यान करायचं किंवा असं काहीतरी चेष्ट, म्हणजे मग काय आपल्याला त्या दिवशी काय ध्यानाला सुट्टी मिळाली तरी चालेल असं काहीतरी मला वाटायचं. पण तेव्हा मी बघितलं की सकाळी उठल्यानंतर पाहिलं की बरोबर 6 मी उठून इकडे बघतोय तर सगळी मंडळी डब्यात ध्यानाला बसलेली, वरच्या बर्थ पासून खालचे सगळे बर्थ सगळे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे ध्यान हे कुठल्याही वेळेला कधीही, म्हणजे तुम्ही ध्यानाला सबस्टिट्यूटच नाही आणि ध्यान कधी चुकवायचंच नाही, हे स्वामीजींच्या विश्वात एक, म्हणजे त्यांनीच धडा घालून दिलेला तो होता. आणि ध्यान झाल्यानंतर चला ट्रेनवर चला, आता पुढच्या समोर वडा मिळतोय का चिवडा मिळतोय का असं काही कुठे न होता परत स्वामीजींच्या भोवती सर्व शास्त्र चर्चा करायला स्वामीजी बोलत होते. मग स्वामी म्हणले, अरे मकरंद त्या मनाया श्लोकावर द्वितीय एसी संकेत जो दावी देतो कर रे निरूपण त्याच्यावर. स्वामीजींनी मग निरूपण केलं. मग इथे कुठे वरच्या बर्थ वरून सगळे मग भजन म्हणते. म्हणजे असा क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे हे सर्व मी, म्हणजे असं महापुरुषाचा जो असतो, म्हणजे त्या काळात त्यांनी एक वस्तुपाठ घालून द्यायची की साधकाचं जीवन कसं पाहिजे, की क्षणार्धम आपली व्यर्थम न नेयम, व्यर्थ घालवायचा नाही. दिवसभर असे भरगतचं नागपूरला कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा मग वाटायचं चला आता संध्याकाळ, चला आता केंद्र झालं, आता रिलॅक्स करू. रिलॅक्स वगैरे काही नाही. रिलॅक्स म्हणजे काय, अल्टिमेट रिलॅक्सेशन म्हणजे काय, की सगळे झाले की दिवसभर नागपूर झाल्यानंतर त्या खोलीत स्वामीजी सगळ्या छोट्या बोलवायचे, स्नान करून सगळे भराभर यायचे, आडवे पडायचे स्वामीजी, सरला ती बसायच्या, भीमरूपी महारुद्र सगळे म्हणायचे, वज्र हनुमान मारुती. इतका गोड असं पवित्रतम वातावरण, किती पावित्र्य भरलेलं असेल ते त्या छोट्याशा खोलीत लक्ष यायचं की किती पवित्र. बघा ना, स्वामीजी आडवे पडलेत, सरलादी बसलेत आणि सगळेजण भीमरूपी म्हणतात. सगळं विश्व काय, विश्वाचा लोप म्हणजे काय, आपले अहंकार मनबुद्धी अशुद्धी काही, तेव्हा आपणही त्यांच्यासारखेच शुद्ध तेव्हा होऊन जायचो. असं हे सर्व त्याचा जीवन तेव्हा त्यांनी घालवला. आणि ध्यान केंद्र जो त्यांनी उल्लेख केला की सर्व ध्यान केंद्रांच्यावर स्वामीजींचं जे प्रेम होतं की सर्व दुपारी 12 ते 12:30-1:30 पर्यंत तेव्हाही केंद्रात यायचे. मग संध्याकाळच्या केंद्रात स्वामीजींचं केंद्र चुकलं आणि मग हे आता सद्गुरू जर केंद्रात येत आहेत मग असं आपलं वाटतं की बाबा स्वामी येत आहेत मग आपण कसं नाही जायचं, असं करून तो एक केंद्रातल्या उपस्थितीचा त्यांनी वस्तुपाठ आपल्याला घालून दिला. पुढचा जो काळ 88 ते 96 जयुताईंनी मोठं हृदयंगम वर्णन त्या काळाचं केलं. अक्षरशः सुवर्ण काळ, म्हणजे लोकांचे लोटच्या लोट यायला लागले होते स्वामीजींच्याकडे तेव्हा. आणि प्रत्येकाला अशी 2-4 मिनिटं अशी स्वामीजी तेव्हा कोणी भेटायला की भेटायचे 5 मिनिटं. आणि जशी तिने कोणी सांगितलं की पावणे 2:05 असताना ह्याला 5 मिनिटं असताना, ह्याला 2 मिनिटं असताना, असे ते बोलवायचे. कारण ते म्हणायचे, स्वामीजी, स्वामी तुम्हाला सगळ्यांना पाहिजेत का नकोयत? जर तुम्हाला वाटेल की स्वामी सगळ्यांना मिळावेत तर तुम्हाला ही वेळ सांभाळलीच पाहिजे, असं म्हणून ते म्हणजे 2-4 मिनिटांचं जे महत्व सांगितलं ते आपल्याला त्यांनी असं दाखवून दिलं. वेळेच्या नंतर झालं की त्यांना अजिबात आवडायचं नाही म्हणजे नाही. आणि हे त्यांनी कसं सांभाळलं मला असं लक्षात आलं की जेव्हा त्यांना आजारी झाले, पॅरालिसिसचा अटॅक आला, आणि नंतर जेव्हा पहिला पब्लिक अपिअरन्स त्यांचा जो 20 दिवसांनी कार्यक्रम झाला भावे स्कूलमध्ये, तर आता त्यांना न्यायला आम्ही गेलो होतो खुर्चीवरून न्यायला. तर आम्ही जी वेळ ठरवली होती की आता पॅरालिसिस म्हणणं 20 दिवस, इमॅजिन करा, 20व्या दिवशी तो महात्मा जी वेळ सांगितली त्या वेळेच्या 2 मिनिटं आधी स्वामीजी तयार. पॅरालिसिस होऊन 20 दिवस झालेले असताना, आपण रोज धडधाकट असताना सुद्धा आपण ही वेळ किती सांभाळतो बघा, पण 20 दिवस झाले असताना तो महात्मा 2 मिनिटं आधी तयार होता. आणि त्याच्या पुढचं अर्थात जीवन त्यांचं म्हणजे एक विलक्षण दर्शनच आपल्याला होतं. आजारपणाचं नंतर असताना तब्येत चांगली असताना एक वेळ कोणीतरी म्हणेल आनंद आहे, पण तब्येत जेव्हा अशी पॅरालिटिक झाल्यानंतर आणि देह विकल झाल्यानंतर जेव्हा स्वामीजी म्हणायचे, उजवा हात उचलल्यानंतर डावा हात उचलून म्हणायचे, आनंद आहे. सकाळी उठल्यानंतर आ किती आनंद या जगात. आपल्याला देह धडधाकट असताना आपण किती आसात, कटकटीत उठतो, जो मोबाईल फोन तर स्नूज 2 गजर वाजतो, किती वेळा बंद करतो आणि कसे वसे धडपडत आपण उठतो. अरे बापरे, आता तरी उठायलाच पाहिजे. जे चिडचिड करत, चिवचिव करत आपण उठतो, पण स्वामीजी आनंदात. आणि जे सांगितलं तिने मला, फार 5 वाजता उठून, 5 ते 6 अंथरुणावर उठून ध्यान उठून गीतेचे श्लोक, मनाचे श्लोक म्हणत राहणं, किती हे म्हणजे आपल्याला आदर्शभूत आहेत. आपण जाग आली की आपल्याला बघा, आपण झोपेत झोपेत जाग आलीत की आपल्याला काय होत असतं. स्वामीजी म्हणायचे की मी रात्री कधी कधी 2 वाजता जाग येते, आणि मग तेव्हा काय करतो, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आठवतो, श्लोक आठवतो. आपण बघा, आपल्याला जर का 2 ला जागली तर आपण काय करतो, अरे बापरे आता झोप कशी लागेल, आपल्याला ती विवंचना काहीतरी होते. पण जर आनंद, जर शांती आतपर्यंत झिरपली असेल तर ह्या गोष्टी सहज. त्यांना असं नाही त्यांना मुद्दाम म्हणायला की आता मी काहीतरी आता काय म्हणू बरं, असं त्यांना सहज आता हृदय हे आपुले चौफाळून या भले म्हणत असतील. असं हे आनंद आजपर्यंत त्यांचा होता. क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे, नलिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा देहाच्या विकल अवस्थेत देखील, जसं यांनी म्हटलं की अद्वैताचा व्यवस्थित ठणकावून बोध स्वामीजी सांगत होते विकल अवस्थेमध्ये. आचार्य शिवमुनींसारख्या संतांना सुद्धा त्यांनी या देहाच्या विकल अवस्थेतच ध्यानाचं महत्व सांगितलं. ध्यान कसं करायचं आणि ध्यान ही कशी सर्वश्रेष्ठ साधना, कसे ट्रान्स म्हणजे काय ते त्यांना दाखवून दिलं. की असं नाही, तिथे बसलेल्या 2 साधिका आहे बघा, याला म्हणतात ट्रान्स. ही साधिका हठयोगाचं तिचं पूर्व होतं, ही राजयोग बघा ह्याला असं ध्यान. असंच स्वामीजींनी त्यांच्या देहाच्या अवस्थेत, पण आणि ती त्यांची जी विकल अवस्था होती त्याच्यावर स्वामीजी असे ते म्हणायचे ना, ऐगो काय झालं, असं कधीच त्यांनी केलं नाही. तर असं म्हणायचे हसत, सकाळी आपण 70 नंतर उठल्यानंतर कुठला तरी अवयव जर दुखत असेल तर म्हणायचं आपण जिवंत आहे म्हणायचे. म्हणजे त्यांना ते दुखत असणार पण ते म्हणायचे की चला म्हणजे आपण जिवंत समजावं. आपण अध्यात्म मंगलधाममध्ये प्रवचनाला ते जेव्हा खुर्चीतून येत असत आणि वर आल्यानंतर त्यांना असे वरच्यावर तिथे लँडिंगवर तिथे खुर्चीतून ते उतरायचे आणि काळजीपूर्वक काठी टेकत टेकत आधी सूचना दिलेल्या असे लोकांना, कृपया स्वामीजींना कोणी नमस्कार करू नये, कारण बॅलन्स कसं बसा करत जायचे, तरी कोणतरी उत्साहाने तिथे वाटेत हात घालायचं. स्वामीजी हसून म्हणायचे, अगं हळूहळू मी पडीन तुझ्या अंगावर एकदम, असं हसून तिला म्हणायचे. आणि कसंबसं तिकडे जायचे त्या चळत चालत आणि त्या पोडियमवर तिथे बसले स्टेजवरती, एक पाय त्यांचा जड असायचा, असा तो उचलून वर घेतला आणि ती एकदा मांडी त्यांची लॉक झाली की पुढचा प्रवचनाचा जो असा गंगेसारखा थाड 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 तो ओघ निघायचा, मग शरीर लॉक्ड जणू मूर्तीसारखा तो खालचा मांडीचा तो भाग एक रेस भर हलायचा नाही. कारण मला इथे मी बसलोयचं म्हणून मला दिसायचं की माझी आपली मांडी हलायची, पण स्वामींची ती एवढं दुखरप एक एवढूसा एक रेस भर ती मांडी कधी हल्ली नाही स्वामीजींची. तेव्हा नष्टो मोहा स्मृतीर लब्ध ह्याच्यावर त्यांचं प्रवचन ते करायचे तेव्हा, आणि स्वामीजींना तो श्लोक इतका आवडायचा, स्वामीजी म्हणायचे साधकांनी हा श्लोक रोज एकदा तरी वाचावा, नाहीतर आठवड्यातनं एकदा वाचावा, नाहीतर महिन्यातनं एकदा, कारण मोह नष्ट होतो म्हणजे काय ते या श्लोकात ज्ञानोबांनी उत्कृष्टपणे याचं वर्णन करून सांगितलंय. असं हे मोठं किती याच्यावर बोलावं थोडंच आहे. मी असं म्हटलं होतं मध्ये मध्ये ऐकत असेल, अरे आपल्याला वेळ कमी पडला तर हे पण लिहू, वेळ कमी पडला मी ठरवलं होतं तेवढंच मला आता बोलता येत नाही, कारण स्वामीजींचं जीवन म्हणजे गंगोघ असं विलक्षण शुद्ध जीवन म्हणजे स्वामीजी. स्वामीजींनी आपल्याला आचरून दाखवलं की एक पवित्र जीवन कसं जगायचं, त्याच्यात सद्गुरूंच्या पुढे कसं वागायचं, आणि साधनेचा संवेग हा शेवटपर्यंत, आयुष्याच्या कितीही विकल देह झाला तरीही साधना करता येते, हे सर्व स्वामीजींनी त्यांचा जो आजची आपली थीम जी आहे आपच्या केंद्राची की साधनेची जिद्द शेवटपर्यंत सांभाळली, असं नाही केलं की शेवटी ध्यान केलं, शेवटपर्यंत ध्यान केलं आणि कल्याण साधकांचं व्हावी विलक्षण इच्छा. गुरुपौर्णिमेच्या सत्संग घेतले किती, जेवढे दिवस पूजा चालू आहेत इतके दिवस पूजा झाल्या, आता इतके दिवस समज तासभर दीड तास लोकांनी आपली पूजा केली त्याच्यानंतर हा असं म्हणायचे हा विचारा काय तुम्हाला विचारायचे, आणि त्यांनी एक असा स्पेल होता की त्यांनी भराभर सत्संग, आणि एरवी जे स्वामीजी 15-15 मिनिटं एकेका प्रश्नाला उत्तर द्यायचे, ते त्यांनी बुलेट फायर हा प्रश्न काय त्याला फटकन 2 मिनिटात उत्तर असं त्यांनी जणू फास्ट राऊंड असा सत्संग स्वामीजींनी त्यावेळेला वाटतं 15 दिवस जवळजवळ त्यांनी हा सत्संग घेतला. अशा या स्वामीजींचं जीवन एक विलक्षण प्रेरणादायी आपल्या सर्वांना आहे, आणि आपण आता 50 नंतर जे आहोत त्यामुळे आता जे सुरुवातीला जर का आपल्याला काही उद्वेग चिंता असं जर काही असेल तर आपल्याला जेव्हा किंवा असं काही असेल आपण स्वामीजींचं 50 नंतरचं जीवन आठवावं, म्हणजे त्या जीवनातनं आपल्याला हे लखलखीत जीवनातनं आपल्याला प्रेरणा मिळेल आणि ह्या असं स्मरण स्फुरणदायी आपल्याला आयुष्यभर होवो ही त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सम.
श्रीराम काही निवेदन आहेत. येत्या बुधवारी रात्री 9:30 वाजता